संमित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. अग्निसाक्ष सुग्रीवानं असं घोषित केल्यावर श्रीरामानेही सुग्रीवाला सहाय्याचं वचन दिलं. सुग्रीवानी वालीला युद्धाचं आव्हान दिलं. वाली आणि सुग्रीव यांचं द्वंद्व मोठ्या निकराचं झालं. परंतु ऐनवेळी सुग्रीव पराजित होतो आहे असं पाहताच श्रीरामाने एका वृक्षाच्या आळून एक बाण फेकला आणि त्या बाणाने मृतप्राय होऊन वाली धरणीवर कोसळला. आपण श्रीरामांचा काहीही अपराध केला नसताना त्यांच्या बाणाने आपल्याला मृत्यू येतो आहे असं पाहताच तो कळवळून श्रीरामांना म्हणाला, रामा, मी तुमच्या सन्मुख उभा नसताना एका वृक्षाच्या आडून तुम्ही मला बाण मारलात, यामध्ये काय पुरुषार्थ साधलात? हा अधर्म तुम्ही का केला? आणि त्यावर प्रभू रामचंद्र उत्तर देत आहेत, सांगतायत,
मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, बाली वथना खल निर्धारण, बाली वथना खल निर्धारण, मी धर्माचे केले पालन. अखिल धराही भरत शासिता, न्याय नीति तो भरत जाणता, अखिल धराही भरत शासिता, न्याय नीति तो भरत जाणता, क्या भरताचा मी तर भ्राता, क्या भरताचा मी तर भ्राता, जैसा राजा तसे प्रजाजन, जैसा राजा तसे प्रजाजन, वाली वथना खल निर्धारण. शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता, शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता, तू भ्राताची हरिली कांता, तू भ्राताची हरिली कांता, मनी गोपुनी हीन प्रलोभन, मनी गोपुनी हीन प्रलोभन, वाली वथना खल निर्धारण. तू तर पुतळा मूट मदाचा, सुयोग्य तुझा हा दंड बधाचा, तर पुतळा मूर्त मदाचा, सुयोग्य तुझा हा दंड पथाचा, अंत असा हा विषयांथाचा, अंत असा हा विषयांथाचा, मरण पशुचे पारध होऊन, मरण पशुचे पारध होऊन, वाली वथना खल निर्धारण, मी धर्माचे केले पालन, दिथले होते वचन सुग्रीवा, जीवही देईन तुझी या जीवा, दिथले होते वचन सुग्रीवा, जीवही देईन तुझी या जीवा, भावास्तव मी वथिले भावा, भावास्तव मी वथिले भावा, दिल्या वचासे हे प्रतिपालन, दिल्या वचासे हे प्रतिपालन, वाली वथना खल निर्धारण. नृपती खेळती वनी मृग येते, नृपती खेळती वनी मृग येते, लपुनी मारिती तीर पशुते, दोष कासया त्या क्रीडेते, दोष कासया त्या क्रीडेते, शाखा मृग तू क्रूर पशु, शाखा मृग तू क्रूर पशु, ಬಾರಿ ವಧನ ಖಲ ನಿರ್ದಾಲ ಅಂತ್ಯ ಖಡಿ ತುಜರೋ ಮೋಕ್ಷದ ಸಾಂಭಾಳಿನ ತುಜಾ ಅಂಗದ ಅಂತ್ಯ ಖಡಿ ತುಜರೋ ಮೋಕ್ಷದ ಸಾಂಭಾಳಿನ ತುಜಾ ಅಂಗದ ರಾಜ್ಯ ತುಜೆ ಈ ಕಿಷ್ಕಿಂಧ ರಾಜ್ಯ ತುಜೆ ಈ ಕಿಷ್ಕಿಂಧ ಸುಗ್ರೀವಾಚಾ ಕರಿ ಸಮರ್ಪಣ ಸುಗ್ರೀವಾಚಾ ಕರಿ ಸಮರ್ಪಣ ಬಾರಿ ವಥನ ಖಲ ನಿರ್ದಾಲನ ಮೀ ಧರ್ಮಾಸೆ ಕೇಳೆ ಪಾಲನ ಬಾರಿ ವಥನ ಖಲ ನಿರ್ದಾಲನ ಮೀ ಧರ್ಮಾಸೆ ಕೇಳೆ ಪಾಲ